संसार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका घेई झोपा तो नरमेला संशयाचा धरू नका असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका घेई झोपा तो नरमेला संशयाचा धरू नका वस्तुस्थितीही असार भासे परियंतरी बहुसार असे जाणून आहे निज कर्तव्ये मन लावून या करा असे मेलो म्हणजे मिळविली झाले सार्थक न धरा मनी असे माती असशी मातीत मिळशी आत्म्याला हे लागून असे सुख दुःखाचे भोग भोगणे हा मुळी जीवित हेतू नसे उद्या आजच्या पेक्षा काही पुढेच जाऊ करू असे अपार विद्या काळ अल्प हा झर झर कैसा चाल तसे चूर छातीचे कितीही असाना हळूहळू मृत्यू गाठी तसे अफाट ऐशा विश्व रणांगणी जीवित युद्धची चाल तसे त्यात लढोनी बहुधीराने नाव गाजवा शूर असे मुकी बिचारी कुणी हका अशी मेंढरे बनू नका गतकालाचा शोक पुका पुढचा भासो कितीही सुखाचा काळ भरवसा ठेवू नका घेई झोपा तो नरमेला संशयाचा धरू नका असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका घेई झोपा तो नरमेला संशयाचा धरू नका जाते घडीही आपुली साधा करा काय ते आता करा चित्ता मध्ये धैर्य धरारे हरिवर ठेवा भाव पुरा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान भावे आची सापडे बोध करा जग हे त्यजिता भवसागरीच्या वाळवंटीवर तरी जरा चार पाऊले उमटव आपली हाच खुणेचा मार्ग बरा जीवित सागर दुस्तर मोठा त्यातून जाण्या पैल तिरा खटपट करीतो गोते खातो निराश होऊन जाय पुरा अशा नराच्या दृष्टीस पडता तीच पाऊले जरा जरा कोणी म्हणावे नाही म्हणून येईल त्याला धीर जरा उठा उठा तर निजू नका होईल कैसे म्हणू नका कशाही विघ्ना भिवू नका धीर धरी तो तरेल ऐसे शिका शिकारे विसरू नका घेई झोपा तो नरमेला संशयाचा धरू नका असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका घेई झोपा तो नरमेला संशयाचा धरू नका घेई झोपा तो नरमेला संशयाचा धरू नका।